कभी कभी ऐसा लगता है ना कि हमारा कोई एक पर्टिकुलर काम होता है वो कोई अगर और अपने लिए कर देना तो अच्छा हो जाएगा. म्हणजे मग ते स्कूलचं होमवर्क असो, घराची साफसफाई असो किंवा मग जेवणाचं काम असो. MH935 में महक आपके साथ है. आणि हे जे मी आत्ता म्हणाले ना ते अगदी खरंच आहे ना. कधी कधी वाटतं असं एखाद्या कामाचा कंटाळा येतो, जेवणाचा सुद्धा बऱ्याच लोकांना कंटाळा येतो, पण असं काम करणारं कुणीतरी ऑटोमॅटिक आपल्याला भेटलं तर किती भारी होईल. झालंय असं औरंगाबादच्या एका कंपनीमध्ये पूजा आरती वगैरे करायचं काम सुद्धा एक रोबोट करतो.
या बात कर रही मी आ.
सही है ना. उनसे बात करेंगे हम थोड़ी देर के बाद कि उनके यहाँ पर रोबोट वगैरह से कैसे सब कुछ काम कर लेता है. पण सध्यासाठी तुमच्याकडे एक टास्क आहे. म्हणजे मी तुम्हाला एक टास्क देणार आहे. काय करायचंय तुम्हाला? प्रत्येकाला तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही असं काम असतं जे करण्याचा कंटाळा येतो. काही काही जणांना स्वयंपाकाचा कंटाळा येत असेल, काही काही जणांना स्वयंपाक झाल्यावर किचन उठावरायचा कंटाळा येत असेल, काही काही जणांना आपल्या ऑफिसचं काम करायचा कंटाळा येत असेल, किंवा मग बॉसचे बोलणे खाण्याचा सुद्धा कंटाळा येत असेल. ते तर ऑब्व्हियस आहे बरं का. पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या लाईफमध्ये असं ते कुठलं काम आहे? जर का तुम्हाला रोबोट मिळाला एखादा, तर त्या रोबोटकडनं तुम्ही ते काम करून घ्याल. असं कुठलं काम आहे तुमच्या लाईफमधले जे सगळ्यात जास्त बोर होतात तुम्हाला आणि तुम्हाला असं वाटतं की यार या कामासाठी आपण एखादा माणूस ठेवून घ्यावा किंवा कुणीतरी या कामासाठी लावावं, पण आपण ते प्रत्येक वेळी अफोर्ड करू शकत नाही ना. जर का रोबोट मिळाला असा तुम्हाला तुमचं काम करणारा, तर तुमचं असं कुठलं काम आहे जे तुम्ही त्या रोबोटकडनं करून घ्याल? सांगा मला पटकन. कॉल करा 9607007935 वर. माहिती आहे मला 10वी 12वीचे मुलं म्हणतील की यार त्याच्याकडनं मी माझा अभ्यास करून घेईल, किंवा घरातल्या लेडीज म्हणतील की मला मुलांकडे लक्ष देता यावं म्हणून मी स्वयंपाक करून घेईल त्याच्याकडनं. पण तुमचं कुठलं काम आहे जे तुम्ही रोबोटकडनं करून घ्याल? सांगा पटकन. कॉल करा. नंबर लिहून घेतलाय 9607007935. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम. बजाते रहो.